विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही, यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही.
यदृश्या चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम.
हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताळ उघडी होतात.
अथ च्वेदम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वर्धम स्वधर्मम कीर्ति च हित्वा पापम अवाप्यसि.
परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तव अव्ययाम् संभावितस्य चाकीर्तिं मरणाद् अतिरिच्यते.
लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे.
भयाद्रणादुपरतं मत्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं महुमतो भूत्वा यास्ति लाघवम्.
ज्या मोठमोठ्या महारथी सेनाने तुझ्या नवलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजते.
अवाच्यवादांश बहुनं वदिषन्ति तवा हितः निंदन स्तव सामर्थ्यम ततो दुःखतरं नु किम्.
तुझे शत्रु अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा अपहास करतील, याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे.
हतो वा प्राप्यसि स्वर्गं जीत्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः.
हे कौन्तेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील, म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर.
सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं भवाप्यसि.
सुख आणि दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर, असे केल्याने तुला पाप लागणार नाही.
एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि.
आतापर्यंत या ज्ञानाची पृथक करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे, आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील.
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम् अव्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया.
या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते.
व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदन बहुशाकायनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनां.
जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चय असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे दणमणी वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्यतः वेदवाद रथा पार्थ नान्यद् अस्ति इति वादिना कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्यं गतिं प्रति.
अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम करणे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही.
भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पुरत चेतसाम व्यवसायात्मका बुद्धी समाधौ न विधीयते.
जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टींमुळे ते मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही.
त्रैगुण्य विषया वेदान निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान.
वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ आणि रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो.
यावान अर्थ उदपाने सर्वथा संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः.
लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठे जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहीत आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते असंगो अस्व कर्मणि.
तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीच समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस.
योगस्थ गुरुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध योहो समो भूत्वा समत्वं योग उच्यते.
हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावाला योग असे म्हटले जाते.
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धि योगा धनंजय बुद्धौ शरणमन्विष्य कृपणः फलहेतवः.
हे धनंजय, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्ये भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत.
बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्म सुकौशलम्.
भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो आणि म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर. कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्.
याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महा महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडे स्थानाची भगवद्धामाची प्राप्ती करतात.
यदा ते मोहकलिनं बुद्धिर्व्यतितरिष्यते तदागंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च.
जेव्हा तुझी या मोहरूपी धनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकले आहेत आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील.
श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चलः समाधावचला बुद्धिस्तदा योगम अवाप्यसे.
जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्त होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल.
अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदि किं प्रभाषेत किं आसीत व्रजेत किम्.
अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्त झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो कसा बसतो आणि तो कसा चालतो?
श्री भगवान वाच प्रजाहति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्तदोच्यते.
श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झालेला आहे असे म्हटले जाते.
दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोरा स्थित मुनिरुच्यते।
जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते।
यः सर्वत्र विस्नेहान तत्तत् प्राप्यं शुभाशुभम नाभिनंदन्ति न त्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।
या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढ स्थिर झालेला असतो।
यदा संमरते चायं कूर्मो अंगानि वसर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।
ज्याप्रमाणे तातो आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो।
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते।
देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहते परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो।
यततो ह्याप्य कौन्तेय पुरुषस्य विवश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः।
इंद्रिय इतकी प्रबळ आणि उत्संकुल आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात।
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि इंद्रिये यानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः।
जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते।
ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो अभिजायते।
इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो।
क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति।
क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृति भ्रमित होते। जेव्हा स्मृति भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते।
रागद्वेष विमुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन आत्मवशेय विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति।
पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो।
प्रसादे सर्व दुःखानां हानिर्यस्योपजायते प्रसन्न चेतसो अह्याशो बुद्धि पर्यवतिष्ठते।
याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होते।
नास्ते बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न च भावयता शांतिर अशांतस्य कुतम सुखम।
जो भगवंताशी संबंधित नाही कृष्ण भावनेमध्ये त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मन स्थिर असू शकत नाही। दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल।
इंद्रियाणां हिचरतां यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावं विबांभसे।
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्त ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते।
तस्मादत्यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।
म्हणून हे महाबाहू ज्याची इंद्रिय विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते।
यानीशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमे यस्यां जागृति भूतानि सानीशा पश्यतो मुनेः।
सर्व जीवांची जी रात असते ती आत्मसंयमी मनुष्यांच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते।
आपूर्यमानं अचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे स शान्तिम् आप्नोति न काम कामी।
ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे तो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशी इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही।
विहाय कामान्यः सर्वतान् सर्वान् पुमां शरति निस्पृहा निर्ममो निरहंकारात् शांतिम् अधिगच्छति।
ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे तो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे। ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो।
एषा ब्राह्मीस्थिति पार्थं नैनां प्राप्य विमुह्यते स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणम् रक्षते।
आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही। मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो। ओम तत्सवितुर्थे श्रीमद् भगवद् गीतासु
उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
सांख्ययोगे नाम अथ द्वितीयोऽध्यायः सम्पूर्णम्।